विविध भारती पुणे. प्राची गावस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केला. गटशेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा तसंच आधुनिक शेती पद्धतीचा वापर करता येतो, त्यामुळे भविष्यात गटशेतीशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले. बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप 2024 पुरस्कार वितरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ आदी यावेळी उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्तानं पुण्यात विविध संस्थांच्या वतीनं तीनही हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू प्राध्यापक डॉ पराग काळकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीनं साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. साखर कारखाना महासंघातर्फे दिल्या जाणाऱ्या 25 पुरस्कारांपैकी 10 पुरस्कार महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना मिळाले आहेत. सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना काल पुण्यात स्नेहाधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पेणच्या अहिल्या महिला मंडळाच्या संस्थापिका वासंती देव आणि बीड जिल्ह्यातल्या कळमसर इथं आपला परिवार वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा पवार यांचा यावेळी गौरव करण्यात आला. अहिल्यानगरच्या स्नेहालय संस्थेअंतर्गत संचलित पुण्यातील स्नेहाधार संस्थेच्या वतीनं हे पुरस्कार देण्यात आले. गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. समाजकार्यात महिला शक्ती किती सक्षम असू शकते हे स्नेहाधार गौरव पुरस्कारातून समाजापुढे येत आहे असं झिरपे यावेळी म्हणाले. भारतीय वैद्यकीय संघटना अर्थात IMA पुणे शाखेच्या वतीनं वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. डॉ बाळासाहेब देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर डॉ श्रीपाद कोटबागी यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आलं. डॉ पियुष चौधरी यांना कर्तृत्ववान युवा डॉक्टर पुरस्कार तर डॉ अभिमन्यू केळकर यांना दिवंगत डॉ MG शहाडे पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काल राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दाखलपूर्व 1,255 आणि तडजोडीचे 38,570 असे एकंदर 1,38,825 दावे निकाली काढण्यात आले. आजच्या कवींना ओवीबद्ध छंदबद्ध लिखाणाचं तंत्र शास्त्र अवलंबावं असं वाटत नाही अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ सदानंद मोरे यांनी आज पुण्यात व्यक्त केली. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा काव्य जीवन गौरव पुरस्कार वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र या ग्रंथाच्या लेखिका ज्येष्ठ कवयित्री वर्षा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त डॉ रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठाननं काल पुण्यात नमो ज्ञानेश्वरा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी संत वचन, भगवद्गीतेतील श्लोक, ज्ञानेश्वरीतील दाखले आणि संस्कृत सुभाषितांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचं श्रेष्ठत्व उपस्थितांसमोर मांडलं. संत ज्ञानेश्वरांनी रचलेले अभंग काव्यरचना यांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. पुणे महापालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत 895 बांधकाम प्रकल्पांना परवानगी दिली आहे. त्यातून महापालिकेला आतापर्यंत 1,989 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. सिमला मिरची, भुईमुग, शेंग, शेवगा फ्लॉवरच्या भावात घसरण झाली तर सिमला मिरचीचे भाव वधारले आहेत. उन्हाचा कडाका वाढल्यानं पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. फळ बाजारात लिंब आणि पपई महागले आहेत तर फुल बाजारातही मंदीचं वातावरण आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 तर किमान तापमान 17.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.